फोटो इतके जास्त व्हायरल होत आहेत ते म्हणजे कुणा सेलिब्रिटीचे नाही बरं का, तर कांद्याचे, कारण की भावच इतके जास्त झालेत. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर महक तुमच्या सोबत आहे. कांदा चिरताना डोळ्यात पाणी येत असलं तरी सुद्धा त्यावर येणारे जे मीम्स आहेत ना ते आपल्याला हसवत आहेत, आणि आपण त्या परिस्थितीवर हसतोय खरं, पण आता कांदा जर का महाग झालाय, कोशिंबिरीतनं भाजीच्या फोडणीतनं तो गायब होत चाललाय, तर मग आपले नांदेडकर अशा सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे मॅनेज करतायत?
हाय, मी तेजस बोलतोय.
तेजस, कसा करतोस मॅनेज कांदा जर का एवढा महाग झालाय?
ऍक्च्युली कांद्याची जागा आता घेतलेली आहे काकडीने आणि पत्ता कोबीने. आणि मला वाटतं हे सगळ्यांनीच ऑब्झर्व केलं असेल, तर हॉटेलमधून जे पार्सल येतात त्याच्यामधून सुद्धा आता कांदा गायब झाला आहे, तिथे काकडी येते. मी सुद्धा काकडीनेच मॅनेज करायचं बघतो, पण कांद्याची जी मजा आहे ती दुसऱ्यामध्ये नाहीये.
पण काकडीची फोडणी घालू शकत नाही.
यस यस, नाही आपण प्याज के पकोडे किंवा काकडीचे पकोडे आपण म्हणू शकत नाही. राईट,
शनिवार रविवार जवळ येतोय, नॉनव्हेज होणार, त्याच्यासोबत कांदा म्हणजे अगदी
कांद्याने वांदा केलाय.
सगळीकडे तीच सिच्युएशन आहे. नेमका आता कांदा गायब होत चाललाय म्हणल्यावरती कशा प्रकारे मॅनेज करणार आहात नांदेडकर, मला सांगा कांद्याला काय रिप्लेसमेंट आहे, मला सुद्धा तुमच्या हेल्पची गरज आहे. 9607007935 डायल करून सांगा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.